93.5 रेड एफएम वर
महाराष्ट्राचा एकच वादा रेड एफएमचा संग्राम दादा
मॉर्निंग नंबर 1 7 ते 11 लाइव फ्रॉम नाशिक
मॉर्निंग नंबर 1 रुद्रा बरोबर संग्राम बोलतो महाराष्ट्र खुलतो
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सगळ्यांचा लाडका दोन वेळा कन्सिस्टंटली IRF अवॉर्ड मिळवलेला RJ संग्राम आपल्या सोबत आहे. परत एकदा तू बोलला होता, वेळोवेळी सांगितलं तरी प्रॉब्लेम नाही, वेलकम परत एकदा.
थँक्यू व्हेरी मच. वेळ खरं तर संपत आलेली आहे या शोची आणि मलाही आता पुण्यासाठी लवकरच निघावं लागेल. तो रस्ता म्हणे डायरेक्ट पुण्याला जायचा रस्ता खूप बेकार आहे आणि खराब आहे असं मी ऐकलंय. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं आधी मुंबईला जा, मग तिथून पुण्याला जा. नाशिक म्हटलं की माझ्यासाठी आता बऱ्याच नाशिककरांनी सांगितलं, पुणे म्हटलं की त्यांना काय वाटतं.
बरोबर.
नाशिक मला म्हटलं की मला कुसुमाग्रज आठवतात.
वा वा वा.
लहानपणी मी त्यांना भेटलेलो आहे. तो जुना फोटो मी खूप शोधायचा प्रयत्न करतोय त्यांच्या बरोबरचा माझा. पण एक म्हणजे माझे वडील पोलीस ऑफिसर असले तरी लेखक, आई ही विदुषी होती, मराठी वाङ्मयात तिची PhD होती.
बरं.
आणि बहीण माझी सायकॅट्रिस्ट आहे, ती ऍक्च्युअल मेडिकल डॉक्टर आहे. तर यामुळे आमच्या घरात हे वातावरण सारखं असायचं.
बरोबर.
वाङ्मयाचं, कवितांचं. आणि कुसुमाग्रज हे सगळ्यात आवडते कवी.
वा वा.
तुला रुद्रा खूप कविता करायला आवडतं.
डेफिनेटली.
कुसुमाग्रजांच्या काही कविता तुला आहेत का पाठ?
डेफिनेटली पाठ आहेत. म्हणजे ना कुसुमाग्रजांबद्दल मी जेव्हा जेव्हा पर्सनली विचार करतो तेव्हा मला एक गोष्ट जाणवते की प्रत्येक वयोगटासाठी कुसुमाग्रज कुठेतरी काळजाला भिडतात. म्हणजे मग लहानपण असेल तर ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी. तरुण झाला की मग पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी रस्त्यावरती ढग इंद्र धनु बांधेल काय, छाती पुढे काढून उभा राहा मोरासारखा, सांग तिला तुझ्याच मिठीत स्वर्ग आहे सारा, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा.
क्या बात है, क्या बात है. माझी आवडती वन ऑफ द कविता म्हणजे कोलंबसाचे गर्वगीत.
वा 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 वा.
त्यातलं सुरुवात आठवते का तुला?
मला सुरुवात नेमकी नाही आठवत,
मला मधनच आठवतंय. चला उभारा शुभ्र क्षीणेती गर्वाने वरती, म्हणजे हे सागराला उद्देशून कोलंबसाने काय म्हटलं असेल.
बरोबर.
ही अशी कविता आहे. शेवटचं कडवं असं आहे, चला उभारा शुभ्र क्षिडेती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येया सक्ती, अनंत अनाशा. शेवटचं वाक्य, किनारा तुला पामराला. म्हणजे आमची जी ध्येया सक्ती आहे, आमच्या ज्या म्हणजे ड्रीम्स ऍस्पिरेशन्स ॲम्बिशन्स या अनंत आहेत.
बरोबर.
याला लिमिट नाहीये. पण तुझ्यासारख्या सागराला, महासागराला सुद्धा किनारा आहेच की रे.
वा 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 वा.
आणि असं कोलंबस म्हटलं असेल तर काय सुंदर म्हणजे कविता आणि किती खोल त्यातलं हे. खरंच कोलंबस कदाचित मराठी असतं तर असंच म्हटलं असतं.
असंच म्हटलं की नाही. मला ना नाशिककरांना खरं तर सांगायचं एक गोष्ट, रेडिओवर गोष्टी दिसत नाही. आता संग्राम कविता म्हणत होता आणि त्याच्या अंगावर सुद्धा शहारे आले. माझ्याही अंगावर शहारे.
क्या बात है, क्या बात है.
कुसुमाग्रज अक्षरशः अक्षर अमृतात बुडवून अशी टाकायची कवितांमध्ये, म्हणून हे सगळं असं
मस्त जबरदस्त.
वा वा. याच्या पुढे काय बोलणार? सुपर
बजाते राहू.